चला तर मुलांनो, आता आपण इंग्लिश अल्फाबेट शिकायची हां।
Bye.
बघा कसा राबतो शेतात. पी पी फॉर पपी. कुत्र्याचं पिल्लू आहे झोकात. भू भू करून मनी माऊच्या अंगावर ओरडी. ए बी सी डी म्हणा ए बी सी डी.
Hey.